तस्मै श्रीगुरवे नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। जानकी जीवनस्मरण जय जय। अत्यंत चित्राव्याच्या कुमार गंधर्वांच्या गायनानंतर आपण अशा ज्ञानवृद्ध अशा पतंजल योगसूत्रावर काही आपण अभ्यास करायचा, चर्चा करायची। म्हणजे एखाद्या चांगलं गाणं गायल्यानंतर एखादा इंटेग्रल कॅल्क्युलसचा मॅथमॅटिक्सचा क्लास घेण्यासारखं तसं काहीतरी थोडंसं ते होणार आहे, पण तरीसुद्धा आपले माननीय कर्वे साहेब ज्यांना आपण आपले महर्षी म्हणतो त्यांनी आज्ञा केल्यामुळे इथे आपण एक तासभर आणि मोजून तासभर त्याच्यावर जास्त नाही पतंजल योगसूत्र किंवा पतंजल योगदर्शन या ग्रंथाचा थोडासा अभ्यास करणार आहोत सगळे मिळून, किंवा त्याचं परिशीलन करणार आहोत त्या सूत्रांचं। थोडक्यात म्हणजे भगवान पतंजलींच्या सहवासामध्ये, त्यांच्या ज्ञानाच्या सहवासामध्ये आपण एक तासभर इथे अवगाहन करणार आहोत, किंवा त्यांच्या सहवासात आपण थोडा हा एक तासभर काल घालवणार आहोत असं म्हणायचं हरकत नाही। तर गेल्या वेळेला मठाने चार सूत्र पतंजल योगसूत्रामध्ये जी सांगितली होती त्याच्यामध्ये त्याने सरळ योग म्हणजे समाधी अशी सुरुवात केली होती। तर आपण सगळे सामान्य संसारी माणसे इथे जमलेले असल्यामुळे समाधी वगैरे या विषयावर मी जर आता काही बोलायला लागलो तर आपलं महिला मंडळ ताबडतोब उद्या संध्याकाळची भाजी निवडायला आजकाल देतील आणि तुम्ही सगळी मंडळी माझी समाधी केव्हा बांधायची याच्यावर कुठेतरी विचार करत असाल आणि पुण्यकथेला कुणाला बघत तेव्हा अशा तऱ्हेनं समाधी वगैरे या विषयावर अत्यंत अवघड किंवा क्लिष्ट विषयावर आपण त्याचा प्रवेश करणार नसून सामान्य संसारी माणूस आणि भगवान पतंजलींची योगसूत्र किंवा ज्याला आपण पतंजली योगदर्शन असं म्हणतो, तर आपल्या दृष्टीनं या पतंजली योगसूत्रांचा आज आपल्या रोजच्या व्यवहारामध्ये काही आपल्याला उपयोग होण्यासारखा आहे का काय हे आपल्याला आपले माननीय कर्वे साहेबांनी आज्ञा केल्यामुळे आपण हे बघणार आहोत। या दर्शनाचा खरं म्हणजे तर चार प्रकारे आपल्याला अभ्यास करता येतो। एक तर त्या सूत्रात काय सांगितलं, या सूत्राचा प्रत्येक सूत्राचा अर्थ समजून घेऊन सबंध पातंजली योगसूत्रामध्ये दर्शनात काय सांगितलेलं आहे याचा थिओरिटिकल अभ्यास करणे हा एक प्रकार। दुसरा प्रकार एखाद्याला पातंजली योगसूत्राप्रमाणे आपल्याला काही प्रॅक्टिकल अभ्यास असा करावासा वाटला तर तो करत असताना त्याच्यामध्ये त्याला काही समजा अडचणी आल्या त्याचं निवारण करणं किंवा त्याला काही शंका आल्या तर त्याचं निरसन करणं हा दुसरा प्रकार आहे त्या अभ्यासाचा। तिसरा प्रकार असा आहे की हे पातंजली योगदर्शन हे अत्यंत जुना असल्यामुळे म्हणजे माझ्या अंदाजाप्रमाणे इसवी सणापूर्वी जवळजवळ 3 ते 4 हजार वर्षापूर्वी ही सूत्र भगवान पतंजलीने लिहिलेली आहेत, तेव्हा आत्तापर्यंत 6-1 हजार वर्षे या सूत्राला जवळजवळ होऊन लिहिलेली आहेत ज्याच्यावर व्यासांची कॉमेंट्री आहे। हे सूत्र किती ही सूत्र किती जुनी असतील याची आपल्याला कल्पना येईल। तर या योगसूत्रातल्या दर्शनाचा योगसूत्राच्या तत्वज्ञानाचा दुसऱ्या एखाद्या ग्रंथाबरोबर म्हणजे गीता म्हणा ब्रह्मसूत्र म्हणा याच्याबरोबर तौलनिक अभ्यास करून त्यातले साम्य विरोध आणि त्यातले सौंदर्यस्थळ याचा अभ्यास करणं हा तिसरा प्रकार आहे। आणि चौथा प्रकार जो आपल्याला कव्या साहेबांनी सांगितलेला आहे की आपल्यासारख्या रोजच्या धकाधकीचं जीवन जगणाऱ्या ज्याच्या आयुष्यात कडाकणीचं जीवन जगणाऱ्या अशा रोजच्या आयुष्यामध्ये की ज्याच्यामध्ये पुरुषांना सकाळी 8 घराबाहेर बाहेर पडून रात्री 8:30 जी घरी येतात आणि ज्या महिला मंडळाला सकाळी 6 वाजल्यापासून जे बिचारे स्वयंपाकघरामध्ये कामात गुंतलेले असतात तर रात्री 10-11 शेवटचा त्या बोळा फिरवून मग जेव्हा बाहेर येतात तेव्हा आणि ज्यांना रविवारची सुट्टी कधीही नसते जी आम्हाला सगळ्यांना पुरुषांना असते ज्यांना कधीही रिटायरमेंट नसते जी पुरुषांना असते, तर अशा सगळ्यांच्या दृष्टीनं आपल्याला आपल्या रोजच्या या जीवनामध्ये पतंजली योगसूत्रांचा काही मार्गदर्शन आपल्याला होऊ शकेल का, त्याच्यातून आपल्याला काही अभ्यास करता येईल का असं आपल्याला कर्वे साहेबांनी सांगितलं आहे म्हणून आज आपण ते सगळे जमलेले आहोत। तर मगाचपासून तुमच्या प्रत्येकाच्या मनात कर्वे साहेब मी असं का म्हणतो अशी एखादी शंका मनात आली असेल त्याचं निरसन करून आपण पुढे जाऊया। याच्यामध्ये साहेब या शब्दाचा अर्थ आपण ऑफिसमध्ये जाणारी मंडळी हे ऑफिसमधला बॉस असा धरतो त्याच्यामध्ये, त्यामुळे आपल्याकडे ऑफिसर आय थिंक अशा दोन कॅटेगरी ठरलेल्या आहेत, ऑफिस वन हू गोज टू ऑफिस इज ऑफिसर, पण तरीसुद्धा आपल्याकडे ऑफिसर आणि क्लार्क अशा दोन कॅटेगरी आपल्या ऑफिसने केलेल्या असतात आणि त्याच्यामध्ये काय असतं तर प्रायव्हेट कंपनीत आपले पोद्दार सर कसं म्हणतात, धावणू सर हे आमचे साहेब म्हणजे देव। तर तसं याच्यावरून आपल्या बँकेचा जोग झाला होता, तो सांगतोय आपण पुढे सरकूया. एक ऑफिसर एका क्लार्कशी त्याची दोघांची तणाघणी झाली, वाद चालला होता, एक विशिष्ट काम कुणी करायचं, तर त्याच्यामध्ये तो म्हणाला हे काम माझं नाही. ऑफिसर म्हणे तुझंच काम आहे लिस्ट ऑफ ड्युटी, पण तुला करायला पाहिजे. तर तो म्हणाला मी प्राण गेला तरी करणार नाही, मला तुला मेमो द्या काही द्या. तेवढं तो ऑफिसर म्हणाला अरे मी तुला ऑफिसर तुला एवढं समजावून सांगतोय, मी तुझा ऑफिसर आहे, मी तुला एवढं समजावून तू कर ना. तर तो रागाने काय म्हणाला माहिती आहे, ऑफिसर होता तो तुम्हाला घर में इधर क्या है. म्हणजे आपली अशी समजूत आहे की ऑफिसर हा ऑफिसमध्ये नसतो, घरी असतो. ऑफिसमध्ये तो फक्त डिग्निफाईड क्लार्क असतो. अशी सर्वसाधारण कल्पना असते त्याच्यामध्ये. हा विनोदाचा भाग करून देऊ. इथे साहेब या शब्दाचा अर्थ आपण जसा समजतो तसा बॉस किंवा स्वामी असा नसून, साहेब याचा अर्थ साक्षात देव असा. याला कबीरांचा पुरावा आहे आपल्याकडे. कबीरांचं एक सुंदर भजन आहे, त्यांनी आज त्याच्यात म्हटलंय, मन लागो मेरो या फकीरीने, जो सुख पावे नाम भजन में, तो सुख नाही अमीरी में, मन लागो मेरो यार फकीरी में. त्यांनी पुढे असं म्हटलंय की आखिर ये तन खाक मिलेगी, साहेब किरत मगरुरी में, मन लागो मेरो यार फकीरी में. आणि तिथे शेवटी पुरावा म्हणून त्यांनी म्हटलेलं आहे की कहे तर कबीरा सुनभई साधो, कहे तर कबीरा सुनभई साधो, साहेब मिले सबुरी में, कहे तर कबीरा सुनभई साधो, साहेब मिले सबुरी में. तर अशा तऱ्हेनं ज्यांना थांबायची सवड असते, ज्यांना सबुरी असते, आपण त्या दिवशी म्हटल्याप्रमाणे चिंच्याच्या झाडाला जितकी पानं आहेत तितके जन्म जरी मला जन्म घ्यावे लागले आणि नंतर मला जरी ईश्वर भेटण्याकरता असला तरी तितके जन्म थांबण्याची ज्याची तयारी आहे, ज्याला सवड आहे, अशा माणसाला ज्याला तिथे साहेब असं म्हटलं जातं. आणि इतकी सबुरी असणाऱ्या माणसाला साहेब म्हणजे देव भेटतो. तर त्या अर्थाने मी कर्वे साहेबांना साहेब असं म्हणत आहे याच्यामध्ये. आणि त्याला त्यांच्या ठिकाणी तेवढी सबुरी असते, पण त्यांना देव भेटलेला आहे अशी आपली सर्वांची धारणा आहे. आणि त्याच्यामुळे आपण मी त्यांचा दरवेळेला माननीय आणि कर्वे साहेब असा मुद्दाम आवर्जून उल्लेख करतो आपल्या सगळ्यांसाठी. माननीय का म्हणायचं की जे सतो सतत मनन करत असतो त्याला माननीय म्हणायचं. तर कर्वे साहेबांचं चिंतन मनाने सतत चालू असतं याचा आपल्याला सत्यही अनुभव मिळतो. त्यांच्या ज्ञानाच्या गंगोत्रीतनं आपण नेहमीच प्रक्षालन तीर्थ प्रक्षालन करत असतो. तेव्हा त्यांच्या आज्ञेने म्हणून आपण आपले सगळे जमलेले आहोत. आणि सामान्य संसारी माणसाच्या या भूमिकेमधून आपण पतंजली योगसूत्रामध्ये थोडंसं अवगाहन करणार आहोत. याच्यामध्ये पतंजली योगसूत्र किंवा पतंजली योगदर्शन, ते ह्या दर्शन का म्हटलेलं आहे? तर आपल्या सगळ्याच ह्याला दार्शनिक आणि दर्शन असं म्हणतात. तर दर्शन शब्द आपल्या सगळ्यांच्या परिचयात आहे, दूरदर्शन आपण म्हणतो. दूरदर्शनचा आपल्या मनावर इतका पगडा बसलेला असतो, पण आपल्या हे लक्षात येत नाही की दर्शन दूरचं आहे, दूरच्या वस्तूचं घेण्याचं दर्शन आहे. मग ह्या पातंजली योगदर्शनाला आपण दर्शन का म्हणतो? तर हे अंतरदर्शन आहे. हे आतल्या हा सगळा जो कॅमेरा, ज्याला मी चलत चित्रपट मंजिषा असं म्हणतो, हा जो कॅमेरा आहे हा बहिर्मुख करून बघण्याचा नसून योगदर्शनामध्ये हा सगळा कॅमेरा अंतर्मुख करून आपल्या आत काय चाललेलं आहे, आपल्या आत भगवंत कुठे आहे. सातवीला हरी जेणे हृदय मंदिरी, त्याची सरली येरधार झाला सपन्न व्यापार, हा हरी माझ्या अंतर्गणात आहे की नाही हे शोधून काढण्यासाठी हा सगळा कॅमेरा जो आपला बहिर्मुख दूरदर्शनाचा कॅमेरा जो आहे, जो अंतर्दर्शन त्याचं घ्यावं म्हणून त्याला पातंजली योगदर्शन असं म्हटलेलं आहे. त्याच्यासाठी आपण हे सगळे दार्शनिक हा शब्द मुद्दाम वापर करतो. हा दर्शन शब्दाचा अर्थ झाला, कारण आपल्याकडे जी सगळी दर्शन आहे तुमच्या लक्षात येईल, आपल्याला आत वळवणारी आहे. सगळा कॅमेरा आपला आत काय चाललाय हे पाहण्यासाठी सगळी दर्शन आहे. आणखीन बाहेर बघण्याचं एकच कारणाचं दर्शन आहे की तो भौतिक गोष्टीकडे भौतिक दृष्टीनं बघतो, म्हणून त्याचं स्वतंत्र दर्शन मानलेलं आहे. तर ह्याच्या पुढचा प्रश्न असा येतो की याला सूत्र असं काम असलेलं आहे. त्या दिवशी मठ साहेबांनी सांगितलं की वार्षिक असं आम्ही म्हणतो त्याला, ह्या ह्यांना विशिष्ट सूत्र असं म्हटलेलं आहे. तर सूत्र म्हणण्याचं कारण काय? तर आपल्या लक्षात येईल की ह्या सूत्रांचा जसा आपण अभ्यास करत जाऊ, तर जसं त्याच्या जवळ जाऊ, त्याच्या ज्ञानाच्या जवळ जाऊ, तसं तसं आपल्या लक्षात येईल की आपल्या साऱ्यांची जीवनं ही जरी अनेकविध असली, तर या सगळ्या साऱ्यांच्या हृदयामध्ये असलेला जो भगवंत आहे, ज्याच्या आपल्या सगळ्यांच्या जीवनाचं मूळ सूत्र जे आहे, तिथेही सूत्र आपल्याला घेऊन जातं. आपल्या साऱ्या जीवनाचं मूळ सूत्र तो भगवंत, जो ईश्वर, जो आपल्या आपल्या बुद्धीमध्ये साक्षीभावाने असतो, त्या भगवंताकडे हे सूत्र घेऊन आपल्याला जात असल्यामुळे आपण त्याला सूत्र असं म्हटलं. आचार्याने म्हटलेलं आहे की सूत्रे मणी गणावे, म्हणजे असं म्हणू आपण की अत्यंत दैदित्यमान असे हिरे किंवा मणी हे एका हारामध्ये ओढलेले आहेत. आपण असं म्हणून कौस्तुभ म्हणण्यासारखे मणी हे या हारात ओढलेले आहेत. माझ्यासमोर सगळे कौस्तुभ म्हणण्याची रत्न इथे बसलेले आहेत सगळे. तर त्या सगळ्या मण्यांचा एक हार केला, तर हार केल्यानंतर ते मणी जवळ असल्यामुळे त्या साऱ्या हारातल्या मण्यांना एकत्र गुंफून ठेवणारा जो रेशमाचा दोरा आहे भगवंतासारखा, तो अदृश्य असतो. फक्त हारांचं तेच दैदित्यमान सगळीकडे पसरत असतं, त्यामुळे सगळ्या लोकांना हारांची किंमत वाटते, पण आपल्या दोऱ्याकडे कोणी कोणी बघत नाही. तसं आपल्या या दैदित्यमान आयुष्यामध्ये, यशस्वी आयुष्यामध्ये मूळ सूत्र आपल्या जीवनाचं जे ईश्वर आहे किंवा भगवंत आहे, त्याच्याकडे त्याच्या प्रकाशाकडे आपलं लक्ष जात नाही. तर ते त्या मूळ सूत्राकडे ही आपलं सूत्र घेऊन जातात, म्हणून त्याला आपण सूत्र असं म्हणतो. तर इथे एक मला बारीकशी गोष्ट आठवते, मला सांगतो, मी पुढे सरतोया त्याच्यामध्ये, की असेच आपल्या आपण जशी सामान्य संसारी माणसं आहोत, त्याच्या गोकुळामध्ये सुद्धा सामान्य संसारी पण कृष्ण वेळे अशा बऱ्याच गोपी होत्या. त्यात आया होत्या, मावशा होत्या, माम्या होत्या, म्हाताऱ्या आजीबाई होत्या. ह्या सगळ्यांचं कृष्णावर विलक्षण प्रेम होतं. विलक्षण प्रेम की त्याला किती सजवू, किती नटवू, त्याला किती प्रकारांचं कौतुक करू, असं त्यांना नेहमी व्हायचं. गोजिरी गोपाळ कृष्णाची मूर्ती बघितल्यामुळे आणि त्यांना त्यांना अगदी पूर्ण खात्री होती की हा साक्षात भगवंत आहे, भगवंताचं सगुण रूप आहे. याच्या पलीकडे अन्य भगवंताचं रूप आपल्या दृष्टीने नाही आहे. एकदा त्यांनी काय ठरवलं की अशा या भगवंताला त्याच्या गळ्यात सोवेल असा एक सुंदर हार करावा. आणि तो हार कसा असावा, एका बाईंनी कल्पना मांडली त्याच्यामध्ये, की ह्या हारामध्ये अशी अशी काही दैवीप्यमान हिरे किंवा मोठी असावे की ज्याचा लख प्रकाश सगळीकडे पडेल आणि त्याच्या त्याच्या प्रकाशापुढे भगवंताचं मुख जास्त प्रकाशमान आहे का हिऱ्याचं प्रकाशमान आहे असा आपल्याला प्रश्न पडावा, असे आपण हिरे निवडूया. तर त्या सगळ्यांनी असं ठरवलं की असा हिरा आपल्याला ह्या जगतावर मिळणार कुठे. तर त्या म्हणाल्या, भगवंताचं जे दैदित्यमान आणि धवल यश आहे त्याचेच आपण हिरे करूया. अत्यंत दैदित्यमान आणि धवल असे हिरे, त्याचं आपण यश करू, त्या यशाचे आपण हिरे करू, कारण ते अत्यंत शुभ्र आणि धवल आहे. तसंच म्हणजे ह्याला दोराही आपण असाच आणला पाहिजे. ह्याला दोरा कसा असावा, तर एकीने सांगितलं भगवंताचे जे गुण आहेत, भगवंताचे जे गुण गाताना भक्त आयुष्यभर गुणगान करताना सुद्धा जे थकत नाहीत, असे जे भगवंताचे गुण आहेत, या गुणांचा आपण दोरा करावा आणि याचा हा हार मिळावा आणि भगवंताच्या गळ्यात घाला. पण अडचण अशी आली की हा हार सुरू व्हायचा बाजूलाच राहिलं, पण म्हणजे पूर्ण व्हायचा बाजूलाच राहिलं, पण सुरूच झालं नाही. का बरं? त्याचं साधं कारण असं आहे की भगवंताच्या यशाला दैवित्या यशाला कुठे छिद्रच नाही आहे. आणि त्याला छिद्र, कारण छिद्रेच पदार्थ हा बौली भवंती, भगवंताच्या ठिकाणी अनर्थ हा प्रकार नाही, सगळा अर्थच आहे. त्याच्यामुळे त्याच्या अत्यंत दैदित्यमान भवल याच्याला कुठेही छिद्र नाही, त्यामुळे त्या दोरा घालणार कसा. बर, त्या म्हणाल्या भगवंताच्या गुणाकडे तरी बोलूया आपण, तर भगवंताच्या गुणाला कुठे अंतच नाही, त्यामुळे त्या दोऱ्याचं टोक आहे जरा सापडेना. त्या दोऱ्याचं टोक त्यांना सापडल्या न सापडल्यामुळे त्यांना असा प्रश्न पडला की हे हार सुरू करण्याचं काम सुरू कधी होणार आहे. त्या सामान्य कृष्णवेड्या गोपी अजूनही प्रत्येकाला विचारतात की यात आमचं काय चुकलं, आमचं ते चुकलं का. तेव्हा त्याचं उत्तर असं आहे की त्यांच्यासारखीच आपण सामान्य सामान्य संसारी माणसं आपण त्यांच्यासारखीच असतो. सामान्य या शब्दाला आपण त्याची हे कशी करतो, कोड कशी करतो, की समान्य, की ज्याच्यासारखे अन्य बरेच आहेत म्हणजे मेजॉरिटी, त्याला आपण सामान्य म्हणतो. आणि जे मायनॉरिटीमध्ये असतात त्यांना विशेष म्हणतो. म्हणजे सामान्य विशेष फरक आहे. तर सामान्य संसारी माणसाच्या दृष्टीनं सामान्य या शब्दाची मी अशी व्याख्या करतो की त्या कृष्णवेड्या गोपींना जसं कळलं नाही की आपलं काय चुकलं, तसं आपल्यासारख्या सामान्य माणसालाही आपलं काय चुकलं हे कळत नाही. म्हणजे ज्याला काय चुकलं हे कळत नाही त्याला सामान्य म्हणतो, आणि ज्याला आपलं काय चुकलं हे बरोबर कळतं त्याला असामान्य म्हणतो. तेव्हा तरी पण आपण तरी अशी सर्वसामान्य सामान्य माणसं जरी असलो तरी आपल्या ठिकाणी एक इथे जमलेल्या लोकांच्या ठिकाणी मला एक गुण प्रत्यक्षाने जाणवतो की आपण जरी असे गोपींसारखे कृष्णवेडे सामान्य जरी असलो तरी आपल्याला असामान्य अशा संतांची ओढ आहे, असामान्य संतांची आपल्याला आवड आहे. म्हणजे आपण जरी सामान्य असलो
तरी आपण असामान्य अशा संतांकडे, आपल्या सर्वे साहेबांसारख्या संतांकडे ओढले जातो आपण. सहा तेरा गाडीचे नसले तर आपण आपल्याला हळहळ वाटते की आज का नाही आले कर्वे साहेब, आज तावर चुकले, आपल्याला चुक चुकल्यासारखं वाटतं. तर असे अशा असामान्य संतांच्याकडे आपण ओढले जातो का? आणि हे संत काय करतात की हे असामान्य संत आपल्यासारख्या सामान्य माणसांना शिरसामान्य अशा भगवंतांकडे घेऊन जातात. त्यामुळे सामान्य आपण, असामान्य संत आणि शिरसामान्य आता भगवंत. तर या भगवंतांकडे, या भगवंताकडे जे आपल्याला घेऊन जातात भगवान पतंजलींसारखे जे संत सत्पुरुष, त्यांच्या सूत्राचा आपण आता सावकाशीने अभ्यास करणार आहोत. आपण ह्याने सांगितल्याप्रमाणे एक दिवसामध्ये हा विषय काही संपण्यासारखा नाही, म्हणून सर्वांच्या अनुमतीने एक तासभर बोलून जिथे आम्हाला संपवता येईल तिथून आपण पुढच्या क्षणामध्ये पुढे करू, आपली सगळ्यांची जर अनुमती असेल तर. याच्यामध्ये तर ही सामान्यपणाची आपल्या व्याख्या झाली. आता मी संसाराची आपल्या व्याख्या करतो, कारण पतंजलींचा हा तो विशेष गुण काय आहे की ते उत्कृष्ट व्याख्याकार आहेत, आणि त्यांच्या व्याख्यातले व्याख्यातलं सौंदर्य तुमच्या समोर मांडणं एवढंच फक्त माझं काम. मी तो हमालो भारव आहे, तुका म्हणे सारा संतांचा हा मालक. आणखीन त्याच्यामुळे माझ्यासारखा कोणीही ख्यातनाम व्याख्याचा नसताना सुद्धा त्यांच्या व्याख्या तुमच्या समोर मांडणं इतकंच फक्त माझं आपल्या समोरचं काम आहे, जे कर्वे साहेबांनी माझ्याकडे सुपूर्द केलेलं आहे. तर संसाराची आपल्या आपल्या संसारामध्ये काय असतं हे दोन पाच पाच मिनटं बघून पुढे सरतो. आपण ज्याला सामान्य माणसाचा संसार असं म्हणतो, आपल्या संसाराची पूर्ती कशाने झाली असं आपल्याला वाटतं?
जानकी जीवन स्मरण जय जय राम.
तर मी काय सांगत होतो की आपल्या संसाराची पूर्ती कशात होते आता आपल्याला, असं कशात आपली पूर्ती आहे असं आपल्याला वाटतं? तर मला असं वाटतं, माझी जीची व्याख्या आहे ती आपल्या समोर मानतो मी, की असा संसार असला तर आपल्याला पूर्तता आली असं वाटेल. तर तो संसार कसा असावा? तर ज्यांच्या चरणावर मस्तक ठेवला असता साऱ्या तीर्थाची पवित्रता, पावनता आणि मंगलता आपल्याला प्रतीत होते असे आपले तीर्थस्वरूप आई वडील या संसारामध्ये आहेत. तसंच संसाराच्या या साऱ्यांच्या सुखासाठी, साऱ्या कुटुंबांच्या सुखासाठी अविरत कष्ट करणारा, सुखासाठी जीवाचं रान करणारा पती ज्या घरात आहे, तसंच आपल्या पतीच्या आयुष्यामध्ये आपल्या आयुष्याचं समर्पण सुखाने करणारी पत्नी जिथे आहे, आणि तसंच आपल्या साऱ्या या दैनंदिन धावपळीचे कष्ट ज्यांच्याकडे बघितलं असताना आपण सहज विसरून जातो की गोजीरवाणी मुलं आपल्या संसारात आहेत. त्याने कालिदासाने वर्णन केलेलं आहे, आलक्ष दंत मुकुला अनिमित्त हातेही अव्यक्त रमण अव्यक्त वर्ण रमणीय वचक प्रवृत्ती अंकाश्रय प्रणयन स्तनया नोहंतो धन्या तदंगरटता मजनी भवंती. लोकांचा अर्थ आपल्या सगळ्यांना माहीत असेल, मी काही सांगत नाही. आलक्ष्य दंत मुकुलान अनिमित्त हातेही, म्हणजे दंत मुकुल, दंत पंक्ती, आलक्ष्य म्हणजे पाहून, आणि कशा तर अनिमित्त हातेही, ज्यांच्या हसण्याला कुठलंही निमित्त लागत नाही, जे हास्य थेट भगवान श्रीकृष्णाच्या हास्यासारखं असतं. आलक्ष्य दंत मुकुलान अनिमित्त हातेही आणि अव्यक्त वर्ण रमणीय वचक प्रवृत्ती, बोबडे बोबडे बोल बोलण्याचा प्रयत्न, पण रमणीय वचक प्रवृत्ती ज्यांची आपल्याला वाटते. आलक्ष्य दंत मुकुलान अनिमित्त हातेही अव्यक्त वर्ण रमणीय वचक प्रवृत्ती आणि अंकाश्रय प्रणयीन स्तनयान वहंत, आपल्या अंकावर असे आपले प्रणयी असे जे सुपुत्र किंवा सुकन्या आहेत, मुलं आहेत, बालक आहेत, अशांना मांडीवर ठेवून ज्यांची अंग मलिन होतात, धन्या हा तदंग रजसा मलिनी भवंती, अशा मुलांना मांडीवर घेऊन ज्यांचे कपडे मलिन होतात, म्हणजे ज्या मुलांनी शी केली का शू केली हे ज्याला कळत नाही म्हणून ज्याला आपण शिशू म्हणतो, तर अशा मुलांनी, अशा मुलांच्या संसर्गामुळे ज्यांचे ज्यांची अंग मलिन होतात असे आई वडील धन्य होत असं कालिदासाने सांगितले. तेव्हा आपल्या काव्याच्या भाषेत सांगायचं असेल मराठीमध्ये का हे संस्कृतमध्ये झालं, आपल्याकडे सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये, विठ्ठल रसुमाई परी आई बाप हे दैवत माझे, असता माझ्या घरी कशाला जाऊ मी पंढरपुरी, तेव्हा असे आजी आजी आजोबा ज्या घरामध्ये आहेत, तसंच कैलासाहोनी थोर मन हे माझ्या बाबांचे, शंकराला विसन पसले प्रपंच दुःखाचे, पतवणे देती अमृतमजला संत वचनांचे, असे वडील ज्याच्या घरात आहेत, तसंच गोरी गोरी पान फुलासारखी छान, दादा मला एक वहिनी आण, असं सांगणारे ताई ज्याच्या घरामध्ये आहे, आणि गोड गोजरी लाज राजरी ताई तू होणार नवरी, असं म्हणणारा दादा ज्याच्या घरात आहे, तसंच लेख लाडकी या घराची होणार तू नी त्या घराची, असं सांगणारे सुनबाई ज्यांच्या घरामध्ये आहे, आणि तसंच निम्म लोण उतरता अशी तू झालीस का बावरी, मुली तू आलीस अजून या घरी, असं सांगणारे सासू ज्याच्या घरात आहे, असा संसार माझ्या दृष्टीनं कृतार्थ मी समजतो, आणि अशा आपल्या सामान्य संसारी माणसांच्या आयुष्यामध्ये आपल्याला पाचवणी लोकसुद्धा कुठे उपयोगी पडणार आहेत हे आपल्याला बघायचं. त्याच्या मला बोलायची सवय नाही फारशी, त्याच्यामुळे मला कोरड पडते कोरड. तर आता याच्यानंतर आपलं आयुष्य, ज्याला सामान्य संसार म्हणतात आयुष्य, आता आपल्या आयुष्यामध्ये काय घडतं जनरली सर्वसाधारण ठरते हे आपण बघू. एखादं लहान मूल जन्माला येतं, आल्यानंतर सगळीकडे आनंदी आनंद पसरतो, घरामध्ये अगदी 60 रुपये किलोचे काविना पेढे वाटले जातात किंवा बर्फी वाटली जाते, त्याच्यामध्ये आईला आपल्या अपत्यावेळी विलक्षण प्रेम वाटायला लागतं, तर वडील अचानक गंभीर होतात किंवा आता कुठेतरी एखादं रिकरिंग डिपॉझिट सुरू करावं काय लग्नासाठी, किंवा ॲडमिशन मिळत नाही म्हणून आत्तापासून त्याची 3-4 हजारची तजवीज करायला पाहिजे काय, तर आत्तापासून एम्प्लॉयमेंट एक्सचेंजमध्ये नाव दाखल करावं म्हणजे साधारण बाहेर दुसऱ्या वर्षाला नोकरी मिळेल, अशा सगळ्या चिंतेमध्ये वडील पडलेले असतात. तर आजी आणि आजोबांना अगदी प्रेम करायला हक्काचं स्थान मिळालेलं असतं की ह्या माझ्या नातवानं कोणी बोलायचं नाही, अगदी आई वडिलांपासून कोणी, ही आमची नातवंड आहेत. असं जगामध्ये ही एकच गोष्ट असते की ज्यात काही न करता तुम्ही आजोबा होऊ शकता, बाकी प्रत्येक गोष्टीसाठी काहीतरी तुम्हाला करायला लागतं, पण आजी आणि आजोबा ही अशी पदवी आहे की त्यांनी जन्मभर इतकं केलेलं असतं कुटुंबासाठी की आणखी त्यांनी काही वेगळं करायची गरज नसते. तेव्हा अशा ह्या लहान मुलाच्या जन्मामुळे सर्वत्र घरामध्ये आनंदी आनंद पसरलेला असतो, आणि त्या मुलाभोवती सगळं हे घर फिरत असतं जणू काही, त्याच्या हास्यावर सगळं घर हास्य उजळत असतं, आनंद उजळत असतं. आणि आता हे मूल थोडंसं मोठं होतं, मोठं झाल्यानंतर आपण त्याच्यावर संस्कार करू लागतो, त्याला शिक्षण देऊ लागतो, त्याच्यानंतर ते मोठं होता होता त्याची पदवी वगैरे मिळवल्यानंतर त्याचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते आपल्या पायावर उभं राहण्यासाठी म्हणून अर्थार्जन करतं, अर्थार्जन केल्यानंतर त्याची नोकरी वगैरे सुरू झाल्यानंतर मग पुढे 2 हृदयाचं मिलन वगैरे होऊन त्यांचे लग्न होतात, वाटल्यात ठरवून किंवा वाटल्यात ह्याच्याप्रमाणे प्रेमविवाह म्हणून, त्याच्यानंतर मग आपल्या ज्या पतंजलीने ज्याचा निरोध ज्याचा हे केलेला आहे सरकारी निरोधाच्या चौकटीमध्ये त्यांना 1 किंवा 2 मुलं होतात, हे सगळं झाल्यानंतर पुन्हा सगळी हिस्ट्री रिपीट व्हायला लागते त्यांच्या मुलांपासून, त्यांना जेव्हा मुलं होतात तेव्हा ही हा सगळा इतिहास पुन्हा रिपीट होतो, त्याच्यानंतर ती मोठी होत त्यांचे त्यांच्या मुलांच्यावर पुन्हा संस्कार केले जातात, शिक्षण त्यांना दिलं जातं, ती मुलं पुन्हा मोठी होतात. तवर हे जन्माला आलेलं लहानपणचं मूल आता चांगलं मोठं होतं, त्याला आता थोडं समाज कार्य ते करायला लागतं, काही ठिकाणी जाऊन पात्राच्या लोकस्तरावर प्रवचनं करायला लागतं माझ्यासारखी, आणि लोकांचे कान किटवत राहतं कारण नसताना. त्याच्यानंतर हे सगळं झाल्यानंतर तो माणूस निवृत्त होतो, आणि निवृत्त झाल्यानंतर आजारी पडतो, आणि एक दिवस हे आयुष्याचा अंत होतो. म्हणजे असं म्हणता येतलं की जन्म आणि मृत्यू हे 2 खोखोचे खांब आहेत, त्या 2 खोखोच्या खांबामध्ये सगळी काही एकमेकाला खो देणं, धावपळ करणं, एकमेकाच्या पाठी तरपाटा घालणं, त्याला आऊट करणं वगैरे वगैरे, हा सगळा जो प्रकार आहे त्याच्या 2 खांबामध्ये चालतो. तर ही अशी जी ही आपली आयुष्याची परिसीमा आहे, ह्या आयुष्यामध्ये आता आपण ह्या आयुष्यामध्ये आपल्याला पतंजली कुठे उपयोगी पडतात तिथून इथे बघूया. तर ह्या सगळ्या आयुष्यामध्ये इतक्या चांगल्या ह्याच्यामध्ये मला एक नेहमी आपल्याला प्रश्न असा पडतो की देवानी अगदी मुक्त हस्ताने आपल्याला आपल्यावर उधळण केलेली आहे, अत्यंत सुंदर शरीर आपल्याला दिलेलं आहे, आणि सगळे शास्त्रज्ञ ज्याचं विलक्षण चमत्कार असं वर्णन करतात अशी अत्यंत प्रतिभाशाली बुद्धी आपल्याला दिलेली आहे, असं असताना माणसाच्या आयुष्यामध्ये दुःख काय? असं असताना माणसाच्या आयुष्यात भांडणं, संघर्ष, झगडे, युद्ध हे का होतात? त्याचं एकच कारण आहे की हे दिलेलं अत्यंत सुंदर जे प्रतिभाशाली लेणं आहे ते आपल्याला त्याची किंमत न कळल्यामुळे व्यवस्थितपणे वापरता येत नाही. एखाद्या दुसऱ्या माणसाकडे समजा तुम्ही जरी शस्त्रास्त्र दिलीत, अगदी मशीन गन जरी दिलीत, म्हणजे त्याला मशीन गनला हात लावायला जरी भीती वाटत असेल तो घोडा ओढताना, त्या मशीन गनला काय होतं? तसं आपल्या आयुष्यामध्ये होतं. आणि इथे आपल्याला पतंजली आपल्या मदतीला येतात. एक याचं उदाहरण म्हणून सांगतो, एका याच्यामध्ये म्हणजे दुसऱ्या माणसाकडे तुम्ही कितीही जरी त्याच्याकडे सामग्री असते त्याचा त्याला उपयोग करता येत नाही. याचं एक छोटंसं उदाहरण सांगून पुढे सरकूया. एक असेच घाबरट ग्रस्त आले आणि म्हणायला लागले, काय हो काय परवा आमच्यावर असा मोठा प्रसंग कोसळला, काय झालं काय म्हणे, काय झालं असं? हो आम्ही म्हणे असे जंगलातून चाललो होतो आणि चांगली चार पाच लोकांचे चोरांची टोळी आमच्या अंगावर आली. तुम्ही काय केलं? तुम्ही किती होता? आम्ही अवघे 20 जण म्हणे, करणार काय? पण सगळे भिरू ना, 100 भिरू जरी एकत्र आले तरी एक काही शूर निर्माण होत नाही. अवघे 20 लोक पडलो, करणार तरी काय म्हणे? मग केलंच काय छोटे तुम्ही? म्हणजे त्याच्याशी काय मारामारी केलीत का? म्हणे त्याने जाण त्या निदान म्हणे त्याने दोन बुक्के तरी गुद्दे तरी मारायचे, बुक्के तरी मारायचे. मग तेही कसे मारणार? तोही आम्ही विचार केला होता की त्याने चार गुद्दे मारावेत म्हणून, चार फटके मारावेत म्हणून, पण एका हातात ढाग आणि दुसऱ्या हातात तरवार. नाही, एका हातात ढाल, दुसऱ्या हातात तरवार, आणि पाठीला जरी गन असली तरी तुमच्या अंगात जर धैर्य नसेल तर त्याचा तुम्ही कसा उपयोग करणार? बरं म्हणे, अरे मग पळत घरी तरी यायचं पाय लावून. तुम्हाला तेही शक्य नव्हतं, घोडावर बसलो होतो म्हणे. तसं इतकी सुंदर बुद्धी आपल्याकडे असताना आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये या बुद्धीचा उपयोग आपण कसा करायला पाहिजे हे अनेक वेळा लक्षात न आल्यामुळे आपल्या ठिकाणी जे संघर्ष निर्माण होतात ते कसे टाळावे याच्यासंबंधी पतंजली आपल्याला सांगतात. आता याच्यामध्ये पतंजलीची सगळी जी सूत्रं आहेत, जर त्याच्यामध्ये चार पाद आहेत त्यामध्ये, आणि पहिला जो पाद आहे तो आता डिस्क्रिप्टिव्ह म्हणजे वर्णनात्मक असा आहे, त्याच्यामध्ये त्यांनी बऱ्याच व्याख्या दिलेल्या आहेत. तर त्या व्याख्या समजण्यासाठी आपल्या आयुष्यामध्ये आपण काय करत असतो एक 5 मिनटं बघू आणि पुढे जातो. त्याच्यामध्ये की ह्या संबंध आपल्या आयुष्यामध्ये आपण काय करत असतो, प्रत्येक क्षणी आपण काय करत असतो, क्षण पकडण्याचा आपल्याकडे जो हे चाललो होता त्याच्यामध्ये, की ह्याच्यामध्ये प्रत्येक क्षणी मी काय करत असतो, तर त्याचं वर्गीकरण असं सामान्यपणे करता येतं. जसं पतंजलीने त्याच्यामध्ये 5 वेगळ्या प्रकारच्या वृत्ती आपल्या ठिकाणी उठतात असं त्याने सांगितलं. त्यांचं सूत्र असं आहे की वृत्तय हा पंचतय हा क्लिष्टा हा अक्लिष्ट आहे, म्हणजे 5 प्रकारचे त्यांनी वर्गीकरण केलेलं आहे. त्याच्या वर्गीकरणाला अनुसरून आपल्या ठिकाणी काय व्यवहारात आपल्या काय ठिकाणी वृत्ती कशा निर्माण होतात हे जर आपण बघितलं की आपण काय करत असतो व्यवहारामध्ये, प्रत्येक क्षणी मी काय करत असतो, तर आपल्याला 5 प्रकारे आपल्या ठिकाणी त्या हे निर्माण होतात असं दिसतं. एक तर प्रत्येक क्षणी मी बाह्य जगाचं ज्ञान तरी मिळवत असतो. पहिला की आपल्या सगळ्या कर्माची सुरुवात ही ज्ञानापासून होते, त्यामुळे एक तर बाह्य जगाचं मी ज्ञान तरी मिळवत असतो माझ्या इंद्रियातून, किंवा त्याच्यावर विचार तरी करत असतो. हा दुसरा भाग. आता इथे क्षण याचा अर्थ अगदी सेकंदाचा लहानात लहान भाग असं धरायचं, कारण आपली बुद्धी ही इतकी तेज आहे, इतकी झटझट काम करत असते की आपण एक म्हणेपर्यंत तरी 10 डिसिजन घेतलेले असतात. त्याच्यामुळे इथे क्षण याचा अर्थ 1/10^-6, म्हणजे सेकंदाचा 1 दशलक्षांश भाग असं म्हणायला पाहिजे. त्याला न्यूरो सेकंड्स वगैरे असं काही ते नाव आहे त्यांच्या भाषेमध्ये. तर अशा एका क्षणात मी ज्ञान तरी मिळवत असतो बाह्य जगाचं किंवा माझं, दुसऱ्या क्षणी त्याच्यावर मी विचार करत असतो, तिसऱ्या क्षणी मी त्याच्यावर कृती करत असतो, काहीतरी कर्म करत असतो. हे 3 भाग झाले, ज्ञान, विचार आणि कृती. याला आपल्याकडे ज्ञानशक्ती, विचारशक्ती आणि क्रियाशक्ती असं म्हटलेलं आहे. आणि ह्या क्रियाशक्तीतून नंतर आपल्या ठिकाणी संसर्ग काय निर्माण होत असेल, की ही जर क्रिया किंवा हा विचार आपल्या अहंकारातून झाला असेल तर आपल्या ठिकाणी विकार निर्माण होतात. सर्वसा 9 तऱ्हेचे विकार आपल्याकडे सांगितलेले आहेत, की काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, त्याच्यानंतर भय, सूड आणि काळजी. हे 9 तऱ्हेचे आपल्या ठिकाणी सर्वसाधारण अहंकारातून निघणारे विकार असं सांगितलेले. हे ह्या विकारामध्ये काहीतरी आपल्या मनात घडत असतं. आणि 5वा जो प्रकार आहे की हे विकार जर नसले, समजा तुमच्या ठिकाणी विवेकशक्ती जागृत असली, तर साधारण 7 प्रकारच्या भावना तुमच्या ठिकाणी उतरतात. आता याच्यात असं आहे की जर तुमच्या मनात विचार निर्माण होत असेल की या वाचनाला नो एंट्री असं बोर्ड असतं, आणि ह्या ज्या भावना आहेत त्याच्यामध्ये आपण असं म्हणू दया क्षमा शांती मैत्री करुणा सहानुभूती अशा तऱ्हेच्या सात काहीतरी त्याच्यामध्ये हे आहेत. प्रेम मैत्री करुणा सहानुभूती दया क्षमा शांती या सात प्रकारच्या भावना आपल्या ठिकाणी निर्माण होत असतात. म्हणजे काय झालं, एक ज्ञान. आता मी जोशीबाबांकडे बघतोय, या क्षणी मला जोशीबाबांचं ज्ञान होतं, पुढच्या क्षणी त्यांच्याविषयी माझ्या मनात विचार निर्माण होतो, तिसऱ्या क्षणी माझ्या हातून काहीतरी माझ्या बुद्धीतनं प्रतिक्रिया उमटते, चौथ्या क्षणी त्याच्यातून हे जर सगळं अहंकारातून झालं असेल तर माझ्या ठिकाणी काहीतरी विकार निर्माण होतो, आणि अहंकारातून झालं नसेल तर माझ्या ठिकाणी काहीतरी भावना निर्माण होतो. तर ह्या पाच प्रकारांपैकी आपण सदैव काहीतरी करत असतो. आता ह्याच्यामध्ये ह्याच्यातून असं म्हटलेलं आहे आपल्याकडे की आपण एका जन्मामध्ये जे कर्म करतो त्या एका जन्मातून कमीत कमी 10 जन्माचं प्रारब्ध निर्माण करत असतो. आता शास्त्रांनी सांगितलेलं आहे हे कसं काय, आपल्याकडे म्हटलंय की संचित क्रियमाण आणि प्रारब्ध, की जेव्हाने एकदा भगवंताचं विस्मरण होऊन त्याने एकदा ह्या जगात जन्म घेतला की त्याच्या त्या पूर्णत्वापासून तो खाली येऊन अपूर्ण झाला की त्याचा सगळा हा कॅमेरा दूरदर्शनचा इकडे वळतो, आणि त्याच्यामुळे त्याच्या ठिकाणी संचित म्हणजे आत्तापर्यंत जन्म घेतल्यापासून जे साठवलेलं आहे फिक्स डिपॉझिटला विथ इंटरेस्ट, ते त्याच्यानंतर त्यातलं या जन्मात मला किती भोगायचं आहे त्याला क्रियमाण म्हणायचं, आणि त्याच्यावर जन्म झाल्यानंतर मी माझ्या कर्मातलं किती आणखी निर्माण केलं आहे त्याला प्रारब्ध म्हणायचं, संचित क्रियमाण आणि प्रारब्ध. तर इथे एका जन्मातून 10 जन्माचं आपण प्रारब्ध निर्माण करतो, ह्याचा अर्थ असा की आपण जे कर्म करतो ते कर्म अशा तऱ्हेने करतो की त्यातून आणखीन 10 कर्म निर्माण व्हावे. म्हणजे काय होतं याच्यामध्ये, नक्की आपण आपल्या कर्मांना नेहमी सातत्य देत राहतो, कंटिन्युटी मिळत राहते, एका कर्मातून दुसरं दुसऱ्यातून तिसरं तिसऱ्यांचं होतं. असं का होतं, तर अगदी आपण ह्याचा मुळापासून विचार केला तर आपली सगळ्यांची आयुष्य ही अत्यंत वेगळ्या प्रकारची, प्रत्येकाला वेगळे जरी अनुभव येत असले तरी सगळ्यांच्या आयुष्यामध्ये जसा ईश्वर हा समान गुणधर्म आहे, मूळसूत्र भगवंत हे सगळ्यांच्या ठिकाणी जसं सारखं आहे, तसं त्यांच्या ठिकाणी आपल्या ठिकाणी अस्तित्व ज्याला आपण जिवंतपणा म्हणतो माणसाच्या ठिकाणी, हा सगळ्यांच्या ठिकाणी एक कॉमन फॅक्टर आहे, समान गुणधर्म आहे, की अस्तित्व हे प्रत्येकाला सारखंच असतं. ते अस्तित्व ठिकाणीसाठी जी आपण धडपड करू ती प्रत्येकाची वेगळी असते, पण अस्तित्व हा सगळ्यांच्या ठिकाणी समान मुद्दा असल्यामुळे हे अस्तित्व टिकवण्यासाठी जेव्हा जीव धडपड करतो कर्म करतो तेव्हा त्याचा आपण 3 प्रकारचे त्याच्या गरजा आणि 2 त्याच्या सब हेड्स म्हणतो त्याचे 2 आणखीन वेगळ्या अशा त्याच्या आपण मानलेल्या आहेत, अन्न वस्त्र आणि निवारा, त्याच्यासाठी त्याला नेहमी कर्म करायला लागतं, आणि त्याच्यानंतर हे कर्म करण्यासाठी त्याला लागणारं शिक्षण, आणि हे करत असताना जेव्हा त्याचं अस्तित्व धोक्यात येतं, अनारोग्य निर्माण होतं, तेव्हा त्याच्यासाठी आरोग्य सेवा, या 5 गोष्टी की त्याला गरज असते, 5 गोष्टीसाठी तो सतत कर्म करत राहतो आणि धडपड करीत राहतो. तर हे करत असताना तो कर्म अशा तऱ्हेने करतो की या कर्मातून आणखी नवीन कर्म निर्माण होतं. असं का होतं, तर त्यांनी असं सांगितलंय की इथे आपल्या गरजा पुऱ्या झाल्यानंतर थांबत नाही तो, त्याच्या ठिकाणी प्रत्येकाच्या ठिकाणी जो एक कॉमन ड्रायव्हिंग फोर्स आहे की काहीतरी सतत करत राहणं कर्माच्या दिशेमध्ये त्याची जी गती आहे त्याच्यामुळे असं होत राहतं, आणि ही सगळी कर्म जर अहंकाराच्या तावडीत न होत असली तर त्याच्या ठिकाणी अनेक विचार प्रतिमा तयार होतात, म्हणजे आपल्या सर्वसामान्य सगळ्यांच्या ठिकाणी आपल्याला कॉमन बघायला मिळतात. त्याच्या प्रत्येकाला असं वाटतं की मी अगदी मला मार्कंडेयाचं आयुष्य असावं 100 वर्ष कमीत कमी, शिवाय जे मला आयुष्य मिळेल ते पूर्ण निरोगी असावं. तुम्ही ह्या चूक काय आहे, आपण चूक किंवा बरोबर या दृष्टीनं बघत नाही आहोत, पण त्याच्या ठिकाणी काय इच्छा निर्माण होतात याचा आपण अभ्यास करतो आहोत, की प्रत्येकाला असं वाटतं की आपण भरपूर जगावं, जे जगू ते निरोगीपणानं जगावं, त्याच्यानंतर तिसरा भाग मला भरपूर पैसा मिळावा, म्हणजे मला कसलीही माझ्या योगक्षेमाची काळजी राहू नये, चौथा भाग असा आहे की माझ्या ठिकाणी सुखाचं सातत्य राहावं, म्हणजे मला सतत सुख मिळत राहावं, जगाचं काय वाटलेलं झालं तरी चालेल मला सतत सुख मिळत राहावं, आणि दुःखाचा मला वारा सुद्धा लागू नये. पुढचा भाग, संसार मला करायचा असल्यामुळे सुंदर सुशील पत्नी मिळावी किंवा स्त्रीला चांगला नवरा मिळावा, आजच्या भाषेत सांगायचं म्हणजे सोन्यासारखा काय म्हणायचं त्याला सोन्यासारखी बायको आणि स्टेनलेस स्टील सारखा नव्हता. असा असा म्हणजे स्टेनलेस म्हणजे कधी त्याला गंध चढणार नाही. तर अशा ह्याच्यामध्ये असं वाटत राहतं त्याच्यामध्ये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यांनी माझा ऐकावं, माझा शब्द खाली पडू नये. आणि सगळ्यात शेवटी म्हणजे मला सगळ्यांनी नावाजावं, चांगलं म्हणावं. तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या जेव्हा तीव्रतर होतात तेव्हा त्याला आपण इशणा असं म्हणतो. आणि ह्या आपल्याकडे चार प्रकारच्या इशणा म्हणून सांगितलेल्या आहेत. त्याच्यामध्ये पहिली कामेक्षणा, दुसरी दारेक्षणा, तिसरी आता इथे दारेक्षणा म्हणजे ही इन्क्लूड शी म्हणतो ना, जसं शी इन्क्लूड सी. कामेक्षणा, दारेक्षणा, द्रव्येक्षणा आणि शेवटची लोकेक्षणा. या चारही इशणामध्ये ह्या सगळा भाग कव्हर झाला असं म्हणजे लक्षात त्याच्यामध्ये. आता इशणा कशाला म्हणायचं? तर जेव्हा इच्छा ही तीव्रतर होते, तीव्र होते, तेव्हा त्याला इशणा म्हणायचं. सामान्य जी इच्छा असते, आपली जी गरज असते, ती गरज भागल्यानंतर जी इच्छा निर्माण होते आणि जी तीव्र होते तिला इशणा म्हणायचं. आता होतं काय याच्यामध्ये बघा, हे आपण ज्ञान, विचार, कर्म, भावना आणि विकार ह्या ज्या गोष्टी सांगितल्या त्याच्यात काय होतं की ज्ञान झाल्यानंतर जेव्हा विचार निर्माण होतो त्या विचारातून ही इशणा निर्माण होते. तीव्रतर इच्छा झाली की इशणा निर्माण होते. आता ही इशणा निर्माण झाली की ही इशणा पुरी करण्यासाठी तो माणूस कर्म करतो, म्हणजे प्रयत्न करतो. तर हे सगळं वर्तुळ कसं आहे बघा, शांत चित्ताने ऐकल्याने लक्षात येईल आपल्या की प्रथम मला ज्ञान मिळतं, ज्ञानातून विचार निर्माण होतो, त्या विचारातून इच्छा निर्माण होते, त्या इच्छेची इशणा होते. इशणा झाली की त्याच्यासाठी तो प्रयत्न करायला लागतो. आणखीन तो काय गोंधळ करतो त्याच्यामध्ये की मी जो केलेला प्रयत्न आहे त्याचं फळ माझ्या इच्छेप्रमाणेच मिळणार आहे, दुसरी काही शक्यताच नाही आहे अशी अपेक्षा मनात निर्माण करतो. म्हणजे आम्ही 8:52 गाडीत बसलो की ती गाडी 9:55 पोचलीच पाहिजे. ही जी अपेक्षा हा जो भाग आहे हा आपण त्यात नेहमी निर्माण करत असतो. म्हणजे इच्छा आणि फळ याच्यामध्ये नेहमी आपण एक अपेक्षेचा पूल बांधत असतो. आता होतं काय, हा जर प्रयत्न आणि हे जर फळ हे जर इतर अनेक गोष्टीवर जर अवलंबून असेल तर हे प्रयत्न हा हे फळ तुम्हाला नेहमीच अनुकूल मिळेल असं नाही. त्यामुळे जर तुमचं प्रारब्ध आपण म्हणतो त्याला अनुकूल असलं तर तुम्हाला अनुकूल फळ मिळतं, म्हणजे थोडक्या प्रयत्नात भरपूर फळ मिळतं. प्रारब्ध प्रतिकूल असेल तर तुम्हाला भरपूर प्रयत्न केले तरी फळ थोडं मिळतं किंवा एखाद्या विरुद्ध मिळतं. सगळ्या गाड्या पुढे जाणे, आमचीच गाडी अडकते शेवटी आणि आम्ही 10:12 पोचतो आणि बाकी सगळे वेस्टर्न रेल्वेने आलेले असल्यामुळे आम्हाला फक्त लेट मार्क होतो. हा जो काही अपेक्षा भंगाचा भाग आहे. आता ह्याच्यात काय होतं इथे की मी जी अपेक्षा केलेली आहे त्या अपेक्षेची पूर्ती झाली तर मला सुख होतं, अपेक्षेची अपेक्षा भंग झाला तर मला दुःख होतं. आता हे जर मला हे कळून मी स्वस्त बसतो का इथे? इथे स्वस्त बसत नाही. इथून पुढे आणखीन कर्म कसं निर्माण करतो की ज्या माणसामुळे मला सुख झालं असेल, मग ते माझ्या कुटुंबातली माणसं असोत, माझे मित्र असोत, कुणी असोत, त्या माणसाविषयी माझ्या मनात आसक्ती निर्माण होते आणि हे सुख त्यांनी मला सतत द्यावं अशी मी मागणी करत राहतो. म्हणजे ते सुख मी तिथे संपत नाही की हे सुख मला पुन्हा याच माणसाकडनं मिळालं पाहिजे अशी मी सतत मागणी करून त्या माणसाविषयी किंवा त्या वस्तूविषयी माझ्या मनामध्ये आसक्ती निर्माण होते, ज्याला आपल्या भाषेत राग असं म्हटलेलं आहे. आणि जर अपेक्षा भंग झाला तर त्या अपेक्षा भंगातून माझ्या ठिकाणी जे दुःख निर्माण होतं तर ते दुःख निर्माण करायला जो माणूस किंवा जी वस्तू कारणीभूत आहे तिच्याविषयी माझ्या मनात मी सदैव तिटकारा बाळगतो. आता ह्या आसक्तीतून तिटकाऱ्यातनं मी जेव्हा पुढचे कर्म करतो ती वस्तू जेव्हा पुन्हा माझ्यासमोर येते तेव्हा ही दडून बसलेली जी इशणा असते, म्हणजे योग्य समय आणि भोग्य विषय तुमच्या समोर आला की ही बीजरूपाने जी इशणा ह्याच्यातून निघालेली असते आसक्ती तिटकारा या संस्काराच्या स्वरूपात, ती ताबडतोब पुन्हा पुढे येते आणि पुन्हा तसंच कर्म मी करायला लागतो. त्याच्यातून पुन्हा आसक्ती तिटकारा निर्माण होतो, तो पुन्हा संस्कार रूपाने जातो. अशा तऱ्हेनं सतत मी करत राहिल्यामुळे एका कर्मातून माझे 10 कर्म निर्माण होत राहतात आणि म्हणूनच घराण्याची सूड घराण्यात किती पुढे जरी घराणी गेली तरी सूड चालू राहतो. 8 पिढ्या सूड आम्ही चालवलो आहे आणि म्हणून 8 पिढ्या प्रेम नाही चालवलं, प्रेम पहिल्या पिढीतच संपलं. हा जो भाग आहे त्याच्यामध्ये या भागाने याच्यामुळे एक कर्म त्याच्यातून 10 कर्म निर्माण होतात आणि एका जन्मातून 10 जन्माची निर्मिती होते. तर ह्या सगळ्याच्या गोष्टी ह्या जे आत्ता मी तुम्हाला जो प्रसंग सांगितला हे सांगितलं हे पातंजलीने इतक्या चांगल्या शब्दात मांडलेलं आहे, याला त्यांनी क्लेश असं नाव दिलेलं आहे, क्लेश. आता इथे एक लक्षात घ्यायचं की या शब्दांचे आपल्या व्यवहारातले जे अर्थ आहेत ते अर्थ आपण इथे घ्यायचे नाही. पातंजलीने त्याला जो अर्थ दिला तो आपल्या मनात बाळगायचा, इथे क्लेश म्हणजे दुःख नव्हे, इथे क्लेश म्हणजे की ह्या ज्या चार किंवा पाच गोष्टी आहेत आता मी ज्या सांगितल्या त्या, ह्याला त्यांनी क्लेश असं म्हटलेलं आहे. आता आता मी जे सांगितलं याच्यामध्ये की आसक्ती किंवा तितकारा, हा आसक्ती तितकारा ज्याच्यातून निघतो तो अहंकार, कारण ह्या अहंकारा सातत्य हवं असतं म्हणून तो कर्मातून सातत्य निर्माण करत राहतो. हा लक्षात घेण्यासारखा मुद्दा आहे की अहंकाराला नेहमी सातत्य हवं असतं, त्याच्यामुळे तो तो आपल्याला सातत्य हवं असं दाखवता त्या कर्मातून सातत्य निर्माण करत राहतो आणि त्याच्यातून त्या जीवाला पुन्हा 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 जन्म घ्यायला. तर हे पातंजली इतक्या चांगल्या शब्दात मांडलेलं आहे त्याला ते क्लेश असं म्हणतात. आता इथे इथे आपण पातंजलीने काय म्हटलं हे सांगितल्यानंतर आपण बघितलं की आपल्याला समजेल. पहिल्या जी चार सूत्रे मठाने सांगितली होती ती फक्त मी म्हणतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. योग हा अथ योगानुशासन, म्हणजे योगाचा आपण तिथे आपण अभ्यास करणार आहोत, हे शासन म्हणजे हा प्रयत्नाचा भाग आहे, हा समजुतीचा भाग नाही, ज्ञानाचा भाग नाही, हा प्रयत्नाचा भाग आहे. म्हणजे आपल्याला इथे काहीतरी करायचं आहे म्हणून शासन म्हटलेलं आहे. इथे शासन म्हणजे गव्हर्नमेंटची काही शासना निरोधाचा याच्याशी काही संबंध नाही आहे. तर अथ योगानुशासन दुसरी त्याच्यामधली ही अशी आहे की योग हा चित्तवृत्ती निरोधा, हे त्यांनी कव्हर केलं होतं. योग म्हणजे दोन गोष्टी जोडल्या जाणे. व्यासाने त्याचा समाधी असा अर्थ घेतला होता, आपण आपल्या पातळीवरचा त्याच्यामध्ये अर्थ घेऊ. योग म्हणजे दोन गोष्टी जोडल्या जाण्याला योग म्हणतो आपण. जेव्हा नवीन गोष्ट आपण जोडतो तेव्हा त्याला योग म्हणायचं आणि ती जेव्हा टिकवतो त्याला क्षेम म्हणायचं. म्हणून भगवंतांनी म्हटलं योगक्षेम महाम्यम, याचा अर्थ असाच आहे तुझा योगक्षेम मी बघणार. म्हणजे काय करणार आहे, मला जिथे आवश्यक वाटेल तिला तुझी नवीन गोष्ट देणार आहे, मला जर आवश्यक वाटलं तर तुला आहे त्या गोष्टीचा क्षेम चालवणार. समर्पणाचा इथे अर्थ असा आहे की भगवंत जे मला देईल तो माझा योगक्षेम आहे, मी नवीन माझ्या बुद्धीने काही जोडायला जाणार नाही आहे. तर हा योगक्षेम ज्यातला योग या शब्दाचा हा अर्थ असल्यामुळे योग हा चित्तवृत्ती निरोधा म्हणताना की योग याचा अर्थ की आपला आपला भगवंत ईश्वर ईश्वर किंवा त्याला आपण ज्यांच्याने द्रष्टा असं म्हटलेलं आहे तो द्रष्टा आणि चित्त ह्या वृत्ती ह्या एकमेकाला जोडलं जाणं याला योग म्हणायचं आणि त्या वेगळं करणं ह्याला निरोध म्हणायचं. म्हणून त्यांनी चित्तवृत्ती निरोधा असं म्हटलेलं आहे. आपल्या चित्तामध्ये ज्या पाच प्रकारच्या वृत्ती निर्माण होतात त्या त्या वृत्तींचा निरोध करणे म्हणजे आपल्याला अंतकरणातला भगवंत सापडेल, म्हणजे द्रष्टा काय हे आपल्याला समजू शकेल, हे सांगण्यासाठी योग हा चित्तवृत्ती निरोधा असं म्हटलेलं त्यांनी. पुढे त्यांनी असं म्हटलंय की त्याचा उपयोग काय निरोधाचा, तर पुढच्या वाक्यात उत्तर द्या की तदा द्रष्टू स्वरूपे अवस्थान, म्हणजे द्रष्ट्याचं जे मूळ स्वरूप आहे म्हणजे ईश्वर भगवंत त्याच्या ठिकाणी तो स्थापन झालेला अवस्थापित झालेला आपल्याला दिसेल. सदा द्रष्टू स्वरूपे अवस्थान आणि एरवी व्यवहार करत असताना काय होईल, तर वृत्ती स्वरूपे मित्र, माझ्या चित्तामध्ये ज्या वृत्ती निर्माण होत आहेत त्या वृत्तीशी तो मिसळला आहे असं मला वाटेल. म्हणून मग आपण द्रष्ट्याला अनुभविता असं म्हणायला लागतो. तिथे हा आपण गोंधळ करतो. द्रष्टा या शब्दाचा अर्थ फक्त पाहणारा साक्षी भावाने असा आहे. आपण ज्ञानेंद्रियातून जे आपण भोग भोगतो त्याला आपण भोगता असं म्हणतो. कर्मेंद्रियातून आपण जे कर्म करतो त्याला करता असं म्हणतो. आणि भोगता आणि करता हे बघणारा जो कोणी आहे त्याला द्रष्टा म्हणतो. तर द्रष्टा ह्या दोन्ही याच्यात भाग घेत नसतो. म्हणून त्यांनी म्हटलंय पण तो भाग घेतो असं वाटतं आपल्याला, हा आपला जो हे आहे भ्रम आहे त्याचा निराश करणं म्हणजे निरोध असं त्यांनी म्हटलेलं त्याच्यामध्ये. तर पहिली चार सूत्र सांगितल्यानंतर पुढचं सूत्र जे आहे त्याला मी आता स्पर्श करतोय, पाचवं. त्या सूत्रात त्यांनी असं म्हटलंय की चित्तवृत्ती निरोधा म्हणताना वृत्ती कुठल्या, त्याचं त्यांनी भगवान पतंजलीने असं वर्गीकरण केलंय की वृत्त या पंचतय्या क्लिष्टा हा अक्लिष्टा. तर बघा की पाच प्रकारच्या वृत्ती आहेत त्या पुढे सांगणार आहेत, पण त्या वृत्तीचं वैशिष्ट्य त्यांनी आत्ता सांगितलंय की या वृत्ती तुम्हाला एक क्लिष्ट म्हणजे क्लेशयुक्त अशा तरी सापडतील किंवा अक्लिष्टा म्हणजे क्लेशमुक्त अशा तरी सापडतील. आणि त्या वृत्ती पुढे सांगितल्यात, पण आता इथे क्लिष्टाला आल्यामुळे क्लिष्ट म्हणजे काय याची त्यांनी पुन्हा व्याख्या केलेली आहे की पाच क्लेश आहेत या वृत्तींना वृत्तीत निर्माण करणारे पाच क्लेश त्यांनी सांगितलेले आहेत की ज्याला त्यांनी क्लेश असं म्हटलंय. त्याच्यामध्ये ते क्लेश कसे आहेत बघा, अविद्या अस्मिता राग द्वेष अभिनय. या पाच क्लेशाची गंमत अशी आहे की त्यांनी असं म्हटलंय की पहिल्या क्लेशातून पुढचे चार क्लेश निघतात. की अविद्या हा मूळ क्लेश आहे पहिला, या क्लेशातून पुढे अस्मिता म्हणजे अहंकार, त्या अस्मितेतून राग म्हणजे आसक्ती, द्वेष म्हणजे तिरस्कार आणि अभिनिवेश म्हणजे सामान्य माणसापासून अगदी विद्वान माणसापर्यंत प्रत्येकाला आपल्या शरीराविषयी जे आकर्षण असतं, आपण जिवंत राहावं असं जे वाटत असतं, मगाही सांगितलं, त्याला त्यांनी असं म्हटलंय विद्वांसमापी स्वरस वाही तनु अनुबंध, म्हणजे शरीराविषयी आसक्ती ह्या सगळ्यांना जी एक वाटत असते सर्वसामान्य त्याला त्यांनी अभिनिवेश असं म्हटलेलं आहे. आता आपल्या सामान्य भाषेत या पाटी शब्दाचं जर भाषांतर केलं तर असं होईल बघा, अज्ञान.